इट्स 93.5 रेड एफएम वर 9:38 मिनिट्स मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्राय तुमच्या सोबत आणि बर्मन साहेबांबद्दल बोलणं सुरू आहे. पंचमदा आणि त्यांचं म्युझिक बॉलिवूडला त्यांनी दिलेले अप्रतिमशे दागिने, वा रे वा, खऱ्या अर्थानं सुंदर. 1942 अ लव्ह स्टोरी, अनिल कपूर आणि मनीषा कोयरालाचा सिनेमा. या सिनेमाचं प्रत्येक गाणं हिट होतं, प्रत्येक गाणं रिपीट मोडवरती लोकांनी कितीतरीदा ऐकलेलं आहे. आणि हेच याच सिनेमाची गाणी ऐकत असताना प्रेम, सुंदरशे शब्द, अख्तर साहेबांचं सगळं लिखाण आणि त्याला संगीतबद्ध केलं बर्मन साहेबांनी, वा रे वा. तो एक अभूतपूर्व अनुभव होता जो संपूर्ण जगाने अनुभवला आहे. आजही आपण त्या गोष्टी अनुभवतो आहोत. एकूणच रिमझिम रिमझिम म्हणजे मला चांगलं आठवतं. मी फार लहान होतो हे गाणं जेव्हा आलं होतं आणि त्या वयाला सुद्धा ते गाणं इतकं जास्त भावलं होतं, मी ते पूर्ण पाठ करून टाकलं होतं. बरं, क्या बात आहे, मजा आ गया. सुपरहिट्स 93.5 रेड एफएमवर रोहनचा थोडा वेळापूर्वी फोन आला होता. त्यांनी एक फार सुंदर आठवण शेअर केली आहे, सांगतो तुम्हाला थोड्याच वेळात. सांगतो थोड्याच वेळात एक ट्रॅक प्ले करतोय, हम है आज पहली बार फ्रॉम सनमरे. एन्जॉय. आणि हो, बर्मन साहेबांचं म्युझिक, तुमचे अनुभव, तुमच्या मेमरीज शेअर करताय तुम्ही 6601935 वर. सुपरहिट्स 93.5 रेड एफएम बजाते राहू.